जय महाराष्ट्र, नमस्कार। नगरपालिका निवडणुका निमित्त 2025 आमचे सर्वांचे नेते श्रीकांत शिंदे साहेब त्यांची जाहीर सभा पाथरी मध्ये आणि मानोत मध्ये होणार आहे। महाराष्ट्राचे आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब पाथरीत येणार आहे। तुम्ही सगळे जनतेला आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहा। नवीन विकासाचे काम काय मंजूर करून घ्यायचे, पाथरीच्या विकासासाठी सर्वांना आपला हात बळकट करण्यासाठी हजारो संख्येने उपस्थित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।